आज मी तुम्हाला जी कहाणी ऐकवतोय ना, या समुदायाला नेहमी दुर्लक्षित करण्यात आलंय, पण गुजरात बडोद्यामध्ये सध्या हाच समुदाय लोकांच्या मदतीकरता पुढे आलाय. नूरी कंवर हिची ही कहाणी आहे. नूरी कंवर गुजरातच्या बडोद्यामध्ये राहते. ती एक ट्रान्सजेंडर आहे. तिने स्वतःचे सोन्याचे दागिने विकून लोकांच्या मदतीकरता ती धावून आली आहे. नूरी कंवर हिने आयुष्यभर जे काही कमवलं होतं त्यातनं तिने काही सोन्याचे दागिने केले होते. हे सोन्याचे दागिने गहाण ठेवून नूरी कंवर सध्या लोकांना जेवण देते आहे आणि सोबतच अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तू त्यांच्या घरी जाऊन ती देते आहे. तर नूरी कंवर सध्या लोकांच्या मदतीकरता पुढे आली आहे आणि गुजरातमधल्या बडोद्यामधल्या काही घराघरात जाऊन तिने लोकांपर्यंत अन्नधान्य पोहोचवलंय. अगदी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून ती लोकांपर्यंत हे सगळं अन्नधान्य पोहोचवते. नूरीच्या मदतीकरता तिच्या समुदायातली अनेक लोक सध्या तिच्या सोबत आहेत आणि त्या थ्रू ते 700 लोकांपर्यंत आपली मदत पोहोचवत आहे. रक्कम कमी पडली त्यामुळं नूरीनं तिच्याकरता जे सोन्याचे दागिने बनवले होते ते तिने गहाण ठेवले आणि आलेल्या पैशांमधनं ती लोकांची मदत करते आहे. सो अशी ही नूरी कंवर जी थोड्याच वेळात आपल्यासोबत असणार आहे बडोद्यावरनं गुजरातवरनं. मी तिच्याशी या संपूर्ण जे मदतीने केली आहे याविषयी आपण बोलणार आहोत थोड्याच वेळामध्ये. डोंट गो एनीवेअर, सुनते रहो 93.5 रेड एफएम. मी अभिनीत तुमच्यासोबत आहे. बजाते रहो.